श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। नववा अध्याय आपला सुरू आहे। 10 श्लोकापर्यंतचे निरूपण आपण पाहिले। ऐश्वर्य योगाची विस्तृत चर्चा सुरू आहे। आणि काल आपण पाहिलं, देवाने सांगितलं की सर्व भूते माझ्या ठाई आहे, पण सर्व भूतांच्या ठाई मी नाही, किंवा सर्व भूतांच्या ठाई मी आहे पण माझ्या ठाई भूते नाही। ही जी व्यवस्था सांगितली, सर्वात वरती परमपुरुष परब्रह्म अक्षर ब्रह्म, ते महदादी मायेला जन्म देते आणि माया प्रकृतीला, प्रकृती मग परमात्म्याच्या अनुषंगाने या जगाला प्रसवते। परमात्मा तरीही अलिप्तच असतो। प्रत्येक प्राण्यामध्ये परमात्म्याचा एक कण आत्मा म्हणून, चैतन्य म्हणून विद्यमान असते। त्या दृष्टिकोनातून प्रत्येक चराचरात परमात्मा विद्यमान आहे। पण परमात्म्यानी हे सर्व बनवलेलं नाही आहे। हे सगळं जग, त्याची उत्पत्ती, व्यक्त स्वरूपात आलेला सगळा व्यापार, अव्यक्तात मावळणारा व्यापार, हे सर्व जे घडतं ते प्रकृती घडून आणत असते। आणि त्यात मी काहीही करत नाही किंवा करवीत नाही असं स्पष्ट निरूपण आपण ऐकलं। आता येणे उजीवडे निरुते, न्याहाळी पा ऐश्वर योगाते, जे माझ्या ठाई भूते परी भूती मी नसे। त्याचप्रमाणे अथवा भूतेना माझ्या ठाई आणि भूतान माझी मी नाही, या खुणा तू कहीं चुको नको। अजिबात विसर पडू देऊ नकोत या गोष्टीचा, की या सर्व गोष्टींचा कर्ता मी नाही, मी कुठल्याच प्रकारचे कर्म करत नाही आणि कर्म करवीतही नाही। आता 9 अध्यायाच्या 11 श्लोकापासून पुढचं निरूपण आपण आज पाहूया। सुरू करूया 9 अध्यायाचा 11 श्लोक। बहुतेक आज आपण पूर्ण करू शकू तर ठीक आहे, नाहीतर मग अर्धा निरूपण घेऊन आपण थांबवू या वेळेच्या मर्यादेपर्यंत। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। अव जानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं, परं भावम जानन्तो मम भूतमहेश्वरम्। माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख लोक, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण आता या क्षणी मानव देह धारण करणाऱ्या मला, म्हणजे श्रीकृष्णाला, मनुष्यच समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करतात आणि असे करून माझी अवहेलना देखील करतात। त्यांना कळत नाही की मी फक्त या श्रीकृष्ण देहापुरताच मर्यादित नसून मी कालातीत आणि मीच परब्रह्म आहे। किं बहुना भवा विहाया आणि साचे चाडाथी जरिमिया, तरी तुम्ही गा उपत्ती या जतन किजे। एरवी वेधली दिठी कवळे, ते चांदणिया ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखाल दोष। ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधा ते म्हणू कडू विख, तेवी अमानुषा मानुष मानाल माते। म्हणोनी पुळती तू धनंजया, झणे विसंबसिया विप्राया, जे या स्थूल दृष्टी वाया जाई जे लगा। पै स्थूल दृष्टी देखती माते, तेची न देखणे जाण निरुते, जैसे स्वप्निचे नी अमृते अमरा नोहिजे। एरवी स्थूल दृष्टी मूढ, माते जाणती कीर द्रूढ, परी ते जाणणेची जाणणे याळ रिगोनी ठाके। फार काय सांगावे, जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूप प्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा, आमचा ऐश्वर्ययोग तुम्ही लक्षात असू द्या, नाहीतर ज्याप्रमाणे कावळीने व्यापलेली दृष्टी चांदण्यांना पिवळे समजते, पिवळेपणात आपल्या डोळ्यात असतो, पण स्वच्छ पांढऱ्या चांदण्यासुद्धा पिवळ्या दिसतात, त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपामध्ये दोष तुम्हाला दिसतील. अथवा तापाने दूषित झालेले तोंड दुधाला कडू विष म्हणते, त्याप्रमाणे मी जो देह धर्मरहित त्या मला देह धर्मयुक्त आहे असे मानाल. म्हणून अर्जुना, पुन्हा तुला एक वार बजावतो की तू कदाचित या सांगितलेल्या स्वरूप ज्ञानाच्या अभिप्रायाला विसरशील तर विसरू नकोस, कारण या स्थूल दृष्टीने मला पाहू म्हटले ते पाहणे व्यर्थ होईल. स्वरूप ज्ञान म्हणजे तेच अक्षर ब्रह्म. त्या अक्षर ब्रह्माचे ज्ञान ज्याप्रमाणे स्वप्नातील सेवन केलेल्या अमृताने अमर होता येत नाही, कारण ते पिऊनही न प्याल्याप्रमाणे आहे, अगदी त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात त्यांचे ते पाहणे खरोखर न पाहण्यात जमा आहे असे समज. एरवी मी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक ते आपल्या समजुतीप्रमाणे खरोखरी पक्के जाणतात, परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाच्या खऱ्या ज्ञानाच्या आड येते आणि म्हणून त्यांना माझे खरे स्वरूप कधी कळू शकणार नाही. जैसा नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तया हंसा माझी रत्नबुद्धीची आशारी गोनिया सांगे गंगा या बुद्धी मृगजळ ठाकोनी आलियाचे कवनफळ काय सुरतुरू म्हणून बाबुळ से बिली करी हा निळयाचा दुसरा या बुद्धी हा तू घातला विखारा का रत्ने म्हणून गारावेची जेवी अथवा निधान हे प्रकटले म्हणून खदिरांगार खोळे भरिले का सावली नेणता घातले कुहा सिंहे तेवी मी म्हणून प्रपंची जिही बुडी दिदली कृत निश्चयाची तिही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिभा धरिली. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबाला पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्याविषयी लोभ धरून आणि पाण्यात शिरून ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून जसा एखादा हंस आपला घात करून घेतो, अर्जुना ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोचले तर त्याचे काय फळ मिळेल, ती काय गंगा असेल का? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभळीचा आश्रय केला तर ती बाभूळ कल्पवृक्षासारखे इच्छिलेले फळ देईल का? हा नीलमण्यांचा दोन पदरी हार आहे अशा बुद्धीने तो घेण्याकरता सापाला उचलून घेण्यास तयार व्हावे, अथवा ही रत्ने आहे अशा समजुतीने गारगोट्या वेचाव्या, किंवा द्रव्याचा ठेवाच प्रकट झाला आहे असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावे, अथवा ही आपली परछाया आहे किंवा सावली आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी मारावी, अगदी त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असा आपल्या बुद्धीमध्ये निश्चय केला त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखे होईल. त्यांना कधी समजणारच नाही की श्रीकृष्ण म्हणजे काय. तैसा कृतनिश्चय माया गेला जैसा कोणी एकू कांजी प्याला मग परिणाम पाहो लागला अमृताचा तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरवसा बांधोनि चित्ते पाहती मज अविनाशाते तरी कैसा दिसे काई पश्चिम समुद्राचिया तटा निगजत आहे पूर्विलिया वाटा का कोंडा कांडता सुबटा कणु आतुडे तैसे विकारले हे स्थूळ जाणी तले या मी जाणतसे केवळ काय फेण पिता जळ सेविले होय म्हणोनी मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानुनी संभ्रमे मग येथींची जिये जन्म कर्मे तिये मजची म्हणती। तसा परमात्मा देहधारी आहे असा त्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला। तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज प्यावी आणि मग वाट पहावी अमृताच्या परिणामाची, तसे नाशवंत जो स्थूल आकार तेच माझे खरे स्वरूप म्हणजे मी श्रीकृष्ण यादव वासुदेव इतकाच फक्त विचार करून माझे स्वरूप एवढेच आहे असला आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहू जातील तर त्यांना मी अविनाशी कसा दिसेन। अर्जुना, पूर्वीच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याला जाता येईल का? अथवा कोंडा कांडून त्यापासून दाणे प्राप्त होतील का? अगदी त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर श्रीकृष्णाच्या रूपाने एवढाच मी असे मला जाणले असता माझे केवळ खरे स्वरूप जाणले जाईल का? फेस पिल्याने पाणी पिल्यासारखे होईल का? म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी परमात्मा आहे असे मानून मग या देहाची जी जन्मादी कर्मे ती ते माझ्यावर थोपतात, माझ्यावर लागतात आणि मला दोषी धरतात। ए तुलेनी अनामा नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देह धर्म आरोपिती मज आकार शून्या आकारू निरुपाधिका उपचारू मज विधि विवर्जिता व्यवहारू आचारादिक मज वर्णहीना वर्णू गुणातीतासी गुणू मज अचरणाचरणू अपाणिया पाणी मज अमेया मान सर्वगतासी स्थान जैसे से जे माजी वन निदेला देखे तैसे अश्रवणाक्षोत्र मज अचक्षुषी नेत्र अगोत्रा गोत्र अरूपारूप। यामुळे नाव नसलेल्या मला ते नाव देतात, मज अनाम्या नाम, वस्तुतः मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात, मज अक्रियासी क्रियाशील आणि देहादी मर्यादेने रहित असलेल्या मला जन्म मरणादिक जे देहधर्म त्यांचा संबंध लावतात। इतुलेनी अनामा नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देहधर्म आरोपिती असा माझ्यावर आरोप करतात। जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे असे मानतात आणि मी देहरहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात। शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचारादिक व्यवहार लावतात। जातीच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात, यादव समजतात, निर्गुणाला सगुण समजतात, पाय नसणाऱ्याला पायांची कल्पना करतात, हात नसणाऱ्याला हात असल्याची कल्पना करतात आणि इतर अवयवांची सुद्धा कल्पना करतात। मज वर्णहीना वर्णू गुणातीतासी गुणू, मी सर्व गुणांच्या पलीकडे आहे असा मी गुणातीत आहे, मी कुठल्याच वर्णाचा नाही, मी वर्णही नाही। मज अचरणाचरणू, माझे दोन पाय दिसतात पण मला अनंत पाय आहे किंवा मला पायच नाही आहे। अपाणिया पाणी, अनंत हात आहेत अथवा हातच नाही आहे। जातीच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात, निर्गुणाला सगुण समजतात, पाय नसताना माझ्या ठिकाणी पायांची कल्पना करतात, त्याचप्रमाणे हातांच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात आणि इतर अवयवांची सुद्धा कल्पना करतात। मोजता न येण्या इतके माझे स्वरूप अमर्याद आहे परंतु मलाही मर्यादित ठेवतात आणि मर्यादेतच घालतात। मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाण कल्पितात। मी ओमनी प्रेझेंट आहे तरीसुद्धा मला द्वारकाधीश म्हणतात, द्वारकेपुरतंच मर्यादित करतात। ज्याप्रमाणे आपल्या अंथरुणावर निजलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पाहतो, जंगल पाहतो, त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानांची सुद्धा माझ्यावर कल्पना करतात. डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नाही पण डोळे कल्पितात. कोणत्याही नात्याचा संबंध माझ्याशी नाही तर माझे नातेवाईक ठरवतात. मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात. या सर्व कल्पनाच आहेत, यात काहीच यथार्थ नाही. मज व्यक्तासी व्यक्ती अनार्तासी आरती, स्वयं तृप्ता तृप्ती भावीती गा. मज अनावरणा प्रावरण भूषणातीतासी भूषण, मज सकळ कारणा कारण देखती ते. मज सहजाते करीती स्वयं भाते प्रतिष्ठिती, निरंतराते आमानिती विसर्जिती गा. मी सर्वदा स्वत सिद्धू तो की बाळ तरुण वृद्धू, मज एक रूपा संबंधू जाणती ऐसे. मज अद्वैतासी दुजे, मज अकर्तयासी काजे, मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती. मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात. मी जो इच्छारहित त्या मला इच्छा आहे असे मानतात. माझ्या इच्छेने मी हे करतो ते करतो, मला कुठली आली इच्छा. मी जो स्वतः सिद्ध आणि तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात. मी वस्त्रात गुंडाळला येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवितात. शृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरिता दागिन्यांची योजना करतात. सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून मलाही उत्पन्न करण्याची कल्पना ते करतात. नित्य असणारा जो मी त्या मला मूर्ती वगैरेच्या द्वारे घडवितात. मी जो नित्य सिद्ध त्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात. माझी प्राणप्रतिष्ठा कोणी करू शकेल का? अर्जुना, सर्वांच्या आत्मत्वाने अखंड दंडायमान असे माझे जे स्वरूप आणि जो असा असणारा मी त्या मला आवाहन करतात. आवयामी स्थापयामी माझे आवाहन करतात आणि माझे विसर्जन पण करतात. माझे आवाहन होऊ शकते का? माझे विसर्जन सुद्धा कोणी करू शकते का? मी जो सर्वदा स्वतः सिद्ध आणि एक रूप आहे त्या मला बाल्य तारुण्य आणि वृद्धाप्य याचा संबंध आहे असे समजतात. माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असून कर्मे करतो असे मानतात. आणि मी जो अभोक्ता तो मी भोग भोगतो असे ते समजतात. मज अकुळाचे कुळवानिती, मज नित्याचे निधने शिणती, मज सर्वांतराते कल्पिती अरी मित्रगा. मी स्वानंदाभिरामू तयात मज अनेका सुखांचा कामू, अगवाची मी असे समूकी म्हणती एकदेशी. मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा काही पक्ष करी, आणि कोपोनी एका ते मारी हे चिवाळविती. किंबहुनायसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत, तयाची नाव मी ऐसे विपरीत ध्यान तयांचे. जव आकारू एक पुढा देखती तवहा देवपणे भावे भजती, मग तोची बिगडलिया टाकिती नाही म्हणोनी. माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्यैसे आकारे, म्हणून ज्ञानची ते अंधारे ज्ञानासी करी. माझे कुळ रहिताचे कुळ वर्णन करतात. मी जो नित्य त्या माझ्या मरणाने दुःखी होतात. व अर्जुना, मी जो सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला शत्रू मित्र आहेत असे मानतात. मला कुठले आले शत्रू आणि मित्र? स्वकीय आनंदात रममाण असणारा जो मी त्या मला अनेक सुखाची इच्छा आहे असे म्हणतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मी एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी नाही असे समजतात. मी सर्व स्थावर जंगमाचा एकच असा आत्मा असतो आणि असे असता मी एकाचा कैवार घेतो आणि दुसऱ्याचा विरोध करतो असे म्हणतात. आणि रागावून एकाला मारतो अशीही माझ्यावरती माझ्यावर आरोप करतात आणि हेच जगामध्ये प्रसिद्ध करतात. फार काय सांगावे, असे हे जे मनुष्याचे सामान्य धर्म तेच सर्वसामान्य धर्म माझ्या ठिकाणी आहेत असे पाहतात. आणि असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात त्यावेळेला ती मूर्ती एवढाच देव आहे अशा समजुतीने भक्ती करतात. आणि मग तीच मूर्ती भंगली म्हणजे त्या मूर्तीला पाण्यात नेऊन शिरवतात. आणि तो देव संपला, मूर्ती भंगली की देव संपला असे समजतात. अशा अशा या प्रकारांनी आकारावरून इतर देहधाऱ्यांसारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. ते कधीही माझ्या शुद्ध स्वरूपाला समजूच शकत नाही. तैसा कृत निश्चय वाया गेला, जैसा कोणी एकू कांजी प्याला, मग परिणाम पाहू लागला अमृताचा. भाताची पेज पिऊन कधी अमृताचा परिणाम येऊ शकतो का? मला या स्थूल देहात पुरताच मर्यादित मानून आणि त्याप्रमाणे माझ्यावरती ते आरोप करतात, हे आरोप करणे योग्य नाही. मी श्रीकृष्ण जरी असलो म्हणून या फक्त श्रीकृष्णाच्या शरीरापुरताच मर्यादित नसून मी अक्षर ब्रह्म, मी परब्रह्म आहे. हे सर्व विद्यातली गुह्य विद्या, राजगुह्य आणि राजविद्या तुला सांगतो. आज इथेच थांबूया, उद्या दुसरा भाग घेऊ. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.